नमस्कार, मी सौ अश्विनी दत्तात्रय घंगाळे, प्रभाग क्रमांक 26 मधील शिवसेना पक्षाची अधिकृत उमेदवार. आपणा सर्वांना नम्र आव्हान आहे की 15 जानेवारी रोजी 26 अनुक्रमांक 1 अश्विनी दत्तात्रय घंगाळे या माझ्या नावासमोरील धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून आपले मौल्यवान मत द्या. आपण दिलेला विश्वास मी नक्कीच विकास, पारदर्शकता आणि प्रगती यांच्या माध्यमातून सार्थ करून दाखवेन. माझे ध्येय प्रभागाचा सर्वांगीण विकास. जय हिंद, जय महाराष्ट्र.